कोणाचं आहे हे घर?
हे घर आहे रमाबाई आंबेडकरांचं. या घराच्या मालकीने रमाबाई आंबेडकर.